नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आनी प्राकृतीक पद्दतीचो उपेग करप म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो आयज गोंयांत जालो. आतां पुराय खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. आल्तिनो वेल्या तांच्या राबित्या घरांत ही कार्यावळ जाली. प्रयोग म्हळ्यार प्रोमोटींग रिसर्च अमांग यूथ ऑफ गोवा ह्या उपक्रमा अंतर्गत गोयच्या विद्यार्थ्यां मदीं संशोधन संस्कृती नवकल्पना आनी वैज्ञानीक विचारसरणीक घटाय दिवप हो मुखेल हेत आसा. ह्या उपक्रमांत पदवी आनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांक संशोधनाची पद्दत, म्हायती विश्लेशण, समस्या निवारण, अहवाल लेखन, प्रकाशन आनी पेटंट मेळोवपाच्या संदर्भात मार्गदर्शन मेळटले. तशेंच वेगवेगळ्या विशयांतल्या तज्ञ मार्गदर्शका वांगडा आनी संशोधका वांगडा विद्यार्थ्यांक जोडपाचें कामूय हो उपक्रम करतलो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आनी प्राकृतीक पद्दतीचो उपेग करप म्हत्वाचें आसा. गोंयची खाजन शेती, काजू, कुळागरां, भात शेती ही आमी सैमीकरित्या ऑर्गेनिक फार्मिंगांतल्यान ह्या पयलीं केला. आतां परत एकदां प्राकृतीक शेती करपाक शेतकारांनी बागायतकारांनी मुखार सरप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. सैमीक सारें पिकावळी खातीर वापरचें शेण खत तशेंच हेर तरेन केल्लें खत गोंयची पिकावळ वाडोवपाक सगळ्या गोंयकारांनी फुडाकार घेवचे अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आत्मनिर्भर भारत तयार करपाचो उलो मारला. भारत देश हेर देशांतल्यान सारें आयात करता, मात सद्याच्या आकाती देशाच्या गेर्राच्या फाटभुंयेर कॅमिकल बेस्ड सारें वापरपाचें सोडून सैमीक शेती करपाचो उलो ह्या पयलीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारिल्लो. ते फाटभुंयेर आयज गोंयचे मुखेलमंत्री हांणी गोयच्या शेतकारांक संबंधित आवाहन केलें.
स्वयंपूर्ण आमकां एग्री सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणांत जावपाक जाय. आमी प्राकृतीक शेती हाजेर आमकां भर दिवपाक जाय आनी ताकाच लागून गोंयची पारंपारीक खाजन शेती आसतली, काजू आसतलो, कुळागरां आसतली आनी आमची टोटल भात लागवड आसतली. हे तशें पळोवंक वचत हे ऑर्गेनिक मेन्युअराचेरूच करीत आयिल्ले आसा. बाय डिफॉल्ट गोंयचो काजू हो ऑर्गेनिक काजू आसा, फणस हो ऑर्गेनिक आसा आनी हे सगळें आमकां तशेंच जर आमी करून दवरतले आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आमकां 4R जो प्रिंसिपल सांगला, राईट सोर्स, राईट डोस, राईट टायम आणि राईट प्लेस, गोयातली शेती पारंपारिक रित्या आम्ही ऑर्गेनिक दौरपाक शकतले.
राज्यात नवे पशु वैद्यकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा, तरी गोयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित 11 सुवाती तशोच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. जे मेरेन गोंय सरकार नव्या महाविद्यालयाच्या प्रवेशाविशी अधिकृत अधिसूचना जारी करिना आनी सगळी वेवस्था पूर्ण जायना तो मेरेन ही पोरणी वेवस्था तशीच चालू उरतली. कुर्टी हांगाच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया नेमकी केन्ना सुरू जातली हाचे विशीं DTE बेगीनूच अधिकृत कळोवणी जारी करतले. गोंय सरकारान सरकारी कर्मचारी तशेंच अनुदान शिक्षणीक संस्थांच्या कर्मचाऱ्यांक दितात तो म्हारगाय भत्तो वाडयला. म्हारगाय भत्त्यात 58%वयल्यान 60%मेरेन वाड केल्या. 1 जानेवारी 2026 सावन सुदारीत DA लागू जातलो. जाल्यार May 2026 सावन जानेवारी ते April 2026 मेरेनच्या काळा खातीर थकबाकी दितले. वित्त खात्यान शुक्रारा जारी केल्ल्या आदेशांत म्हारगाय भत्तो वाडोवपाचो निर्णय घेतिल्ल्याचें सरकारान कळीत केलां. फोंडेचे समाजसेवक आनी काँग्रेसीचे फुडारी डॉ केतन भाटीकार हांकां आयज फांतोडेर अकस्मात मरण आयले, सोरोप चाबून मरण आयले अशें तांच्या लागींच्या लोकांनी सांगलें. डॉ भाटीकार हांणी 2017 सावन 80 परस चड रक्तदान शिबिरां घेतिल्लीं. रायझिंग फोंडा वरवीं तांणी सातत्यान समाजवावर केल्लो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शना खाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो आयज गोंयांत जालो. ह्या कार्यावळीचें आयोजन खण सुरक्षा आनी उत्पादकता परिशदेन केल्लें, तर फोमेंटो रिसोर्सीस प्रायवेट लिमिटेडान हाचें यजमानपद सांबाळ्ळें. खण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामावतार मिना ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तांणी खण क्षेत्रांत सुरक्षा मानक चड घटमूट करपाच्या आनी शुन्य हानी ह्या संकल्पनेक चालना दिवपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. 15-20 डिसेंबर 2026 ह्या कालावधींत आयोजीत केल्ल्या ह्या कार्यावळींत गोंय, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आनी रत्नागिरी हांगाचे सुमार 50 खण कंपनींनी वांटो घेतिल्लो. हेवेळार उलयतना खण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक रामावतार मिना हांणी म्हणले की
जो पिछला सेफ्टी वीक का फंक्शन हुआ था 2016-17 में हुआ था. 2018 से हमारी माइन से काफी बंद हो गई थी और हम सबको ये खुश होना चाहिए कि इस बार हमारा कई माइन चालू हुई हैं. हम लोग इस बार जो सेफ्टी वीक का ये फंक्शन कर रहे हैं इसमें करीब 50 माइन्स पार्टिसिपेट कर रही है, जिसमें गोवा राज्य की माइन्स है और महाराष्ट्र की कोल्हापुर, सिंधुदुर्ग का है कुछ माइन्स, रत्नागिरी की ये तो माइन्स है और रायगढ़ का कुछ माइन्स है. तो सुरक्षा के प्रति हमारे जो कामगार हैं उनकी जो जागरूकता है उसको निरंतर बढ़ाने के लिए इस तरह का ये सेफ्टी वीक का आयोजन किया जाता है. वर्ष 2025 नवंबर से हमारा नया कोड लागू हो गया है, OSH & WC कोड, OSH वर्किंग कंडीशन कोड, और अभी पिछले फ्राइडे को हमारा जो सेंट्रल रूल है वो भी लागू हो गया है. और इन सब का मकसद एक ही है कि ईज ऑफ डूइंग बिजनेस, कामगारों के जो हेल्थ वेलफेयर और जो उनके सेफ्टी से संबंधित जो मुद्दे हैं, ये हो गया है कि 40 साल से जो भी जितने अबव जो वर्कर्स हैं उनका हर साल में मेडिकल हुआ करेगा, फिर ये कॉस्ट वो अप्लाय करवाएगा.
ऑल इंडिया ऑर्गनाइजेशन ऑफ केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन आणि केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी ई पोर्टलावरवी वखदांचो बेकायदेशीर विक्रीचो निषेध करपा खातीर 20 मे 2026 दिसा एक दीस बंद करपाचो उलो मारला. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान संघटनेचे अध्यक्ष अमित कामत हांणी ही माहिती दिल्या. 20 मे दिसा गोंयातल्यो फार्मासी बंद आसतल्यो, मात हॉस्पिटलाच्यो फार्मासी उक्त आसतल्यो. हे शिवाय जर आपत्कालीन घटना घडली जाल्यार फार्मास उक्ती करून गरजूंक वखदां दितले अशें कामत हांणी म्हणला. कोंकणी चळवळींतले युवा कार्यकर्ते आनी कोंकणी भाशा मंडळाचे आदले कार्यकारी वांगडी तन्मय महेश प्रभुदेसाय हांकां काल काळजाच्या आताकान मरण आयले. आस्तांच्या कुडीचेर रिवण हांगा निमणे संस्कार जाले. वयून म्युझिक वेगवेगळ्या मूळ गजल प्रकल्पांनी सहयोगा खातीर एक बायल गायिका सोदतात जिचे वय 30 वर्सां सकयल आसपाक जाय, गावपी गोंयची आसपाक जाय, भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतिल्ल्यांक खासा प्राधान्य दितले आनी आयोजक मार्गदर्शन करतले. हाचे खातीर योग्य व्यक्तींनी आयोजकांकडे संपर्क साधचो अशें मेदास धेंपो, गायत्री सराफ आनी अमे कामत हांणी आवाहन केलां. इत्सुकांनी 8208151 1788 ह्या क्रमांकाचेर मेदास धेंपो हांचे कडेन संपर्क करचो वा सोशल मिडियाचेर लिंक पळोवचे. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21-50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सुक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020-27-27-10 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. छत्तीसगडाच्या नारायणपुरांत जावपी स्वामी विवेकानंद 20 वर्सां सकयल्या राष्ट्रीय फुटबॉल सर्तीच्या एच गटांत महाराष्ट्रान गोंयांक 2-0 असो पराभव केलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण फाल्यां गोंय राज्यांतल्या कांय सुवातींनी गडगडपा वांगडा उष्ण आनी दमाट हवामानाचो अदमास उक्तायला. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आनी प्राकृतीक पद्दतीचो उपेग करप म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो आयज गोंयांत जालो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.